तुझ्या कृपेने पतित पावन जन सारे होती दर्शनी।